नमस्कार. जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. जीवनामध्ये अनेक जे प्रश्न आहेत, ज्या कठीणाई आहेत, त्यावेळेला आपल्याला असं नेहमी वाटत असतं की एखादा असं कोणतरी व्यक्ती असावा, एखादा कार्यक्रम असावा ज्याच्यातून ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत राहतील. आणि जीवन मूल्य असाच एक कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये सध्या जी मालिका चालू आहे की विचार बदला म्हणजे जग बदलेल, ह्या मालिकेत आपल्याला अनेक अशा गोष्टी आहेत ज्याच्यावर आपल्याला डॉक्टर सचिन परब माहिती देत आहेत आणि आजही ते आपल्यासोबत आहेत. डॉक्टर सचिन, तुमचं खूप खूप स्वागत आहे.
ओम शांती.
ओम शांती. डॉक्टर सचिन, मागच्या वेळेस तुम्ही जेव्हा आम्हाला अभिकथन करण्यासाठी अभिकथन कसं करावं हे सांगितलं, तर खूप असे दर्शक होते ज्यांनी ह्याचा प्रयोग केला आणि त्यांना ते खूप आवडलंही. तर त्यावेळेला तुम्ही असं एक गोष्ट मेन्शन केली की तुम्ही स्वतः पण एक डॉक्टर आहात, तर नेहमीच तुम्ही स्वस्थ राहावं, तब्येत व्यवस्थित असावी म्हणून काही ना काहीतरी व्हिटॅमिन्स वगैरे देत राहता. तसंच आम्हाला हेही विचारायचं की रोज जसं आम्ही प्रार्थना तर करत राहतो परमेश्वराची, पण तो प्राप्ती तशी फारशी म्हणावी तशी येत नाही, कारण जी अवस्था प्रार्थनेच्या आधी असते तीच अवस्था त्याच्यानंतर असते, कदाचित त्याच्यापेक्षाही वाईट सुद्धा होते, मनाची होते, शरीराची होते. तर असं काही तुमच्याकडे व्हिटॅमिन आहे का की जे रोज आम्ही घ्यावं आणि ज्याच्यामुळे अगदी खुश आणि अगदी आनंदाचं असं वातावरण किंवा सुखाची अनुभूती व्यक्तीला होईल? असं
खूप महत्वाचा प्रश्न आहे. मी मुंबईमध्ये राहतो, तर मुंबईमध्ये मी पाहिलं, गावी पण आमच्या जातो, कोकणामध्ये आम्ही पाहिलं की जेव्हा अगोदर लोक मंदिरात जायचे तर ते मंदिराच्या आतमध्ये जाऊन बसायचे आणि शांतपणे परमेश्वराच्या मूर्तीवर ध्यान एकाग्र करायचे, प्रार्थना बोलायचे आणि लगेच नाही निघायचे. अजूनही आमच्या गावामध्ये ही प्रथा आहे, पण मुंबईमध्ये आणि आता आम्ही भरपूर ठिकाणी बघतो की लोकांना वेळ नाही आहे. तर अगोदर ते स्वतः प्रार्थना बनायचे आणि आपण तुम्ही पण पाहिलं असेल की लोक वेळ नसते तर बाहेरूनच मंदिराला असं काहीतरी करतात आणि जातात. काय करतात माहित नाही, हाय हॅलो करतात. एका घरात तर मी पाहिलं की प्रार्थनेची वेळ होती, तर तो व्यक्ती त्या घरातली मुख्य आली आणि त्याने टेपरेकॉर्डरवर सगळी प्रार्थना लावली आणि ते बाकीचे सगळे काम करत होते. म्हणजे हे काय चाललंय? बोलले नाही, ती प्रार्थना आहे ना, तर आम्ही ती परमेश्वराला लावतो, बाकी आम्ही आमचं काम करून घेतो, वेळेला सफल करतो. इथपर्यंत पण ठीक होत. एका व्यक्तीने काय केलं असेल, तो हनुमानाचा भक्त होता, मारुतीचा भक्त, तर मारुती कार मधून चाललेला मारुतीच्या मंदिरासमोर आला आणि म्हणाला हाय हनु करून गेला. मला एक ईमेल आलेलं, त्या ईमेलवर असं लिहिलेलं की सर तुम्ही यायची गरज नाहीये, तुम्ही फक्त हा अभिषेक किंवा अभिषेकाचे पैसे ऑनलाईन बँकेमध्ये तुम्ही ट्रान्सफर करा, तुमच्यासाठी आम्ही इथे पूजा करतो आणि प्रसाद तुमच्या घरी येईल. तर सध्या ही जी प्रार्थना आहे किंवा परमेश्वराची भक्ती आहे ती पण हायटेक झालेली आहे, ऑनलाईन भक्ती असते. जे काय असेल, मला याच्यामध्ये डिसएडव्हान्टेज हा दिसतो की तुम्ही जी प्रार्थना करता, तर प्रार्थना आणि ध्यान याच्यामध्ये फरक आहे. प्रार्थना म्हणजे आपण आपले विचार परमेश्वराला ऐकवतो, इट्स अ वन वे. आणि जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा ध्यान हा टू वे आहे, तुम्ही त्याला ऐकवता आणि त्याच्याकडून काय येतं ते पण तुम्ही स्वीकार करा ना. ते फार गरजेचं आहे, कारण प्रार्थना आपण कशासाठी करतो किंवा परमेश्वराशी संवाद आपण कशासाठी साधतो, तर आपल्याला परमेश्वराकडून काही हवं असतं, म्हणजे शक्ती हवी असते, तर त्याच्यासाठी वेळ लोक देत नाही आणि तिथे ही प्रार्थना फार काम करते. बिंग अ डॉक्टर, आपण पुढे हेल्थ बद्दल पण अभिकथन बघणार आहोत, म्हणजे स्वास्थ्य माझं चांगलं राहावं म्हणून अभिकथन, तर त्याच्यामध्ये आम्ही पाहिलेलं आहे की भरपूर असे प्रयोग झालेले आहेत त्याच्यावर आणि भरपूर सुंदर सुंदर अनुभव लोकांचे आहेत त्याच्यावर आणि भरपूर लोकांनी याचा चांगला अनुभव केलेला आहे. तर यात निश्चितच रोज असे करणारे काही विचार आहेत जे आपण जर रोज प्रार्थनेसारखे केले. फक्त प्रार्थना मी पुन्हा सांगतो की टेपरेकॉर्डरवर किंवा मुखाने बोलण्याची नाही आहे. जोपर्यंत त्या प्रार्थनेमध्ये तुम्ही एकरूप होत नाही, त्याच्यामध्ये तुम्ही संपूर्णपणे बुडून जात नाही, जोपर्यंत तुम्ही संपूर्ण तन्मयतेने पूर्ण भावनेने निश्चयाने त्याच्यामध्ये उतरत नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट दिसणार नाही. आणि मी मागे पण सांगितलंय की हे जे रिझल्ट आपल्याला दिसतात तुमच्यामध्ये जेवढी एकाग्रता असेल तेवढे रिझल्ट तुम्हाला लवकर दिसणार. ह्याला सिद्धी स्वरूप अवस्था म्हणतात की तुम्ही संकल्प केला आणि ती व्यक्ती किंवा ते काम तुमचं झालेलं असतं. त्या अवस्थेपर्यंत आपल्याला पोहोचायचं ज्याला आपण म्हणालो की अजाणतेपणे सफलता की अजाणतेपणे श्रेष्ठ कर्म तुमच्या हातून निरंतर वाद होत राहावं. तर त्याच्यासाठी आम्ही दैनंदिन प्रार्थना किंवा दैनंदिन विचार. प्रार्थना म्हणजे काय असतो? एक विचार असतो जो मॅग्नेटाईज असला पाहिजे. तो मॅग्नेटाईज किंवा चुंबकीय आकर्षण त्या विचारामध्ये केव्हा होतं? तर जोपर्यंत तो विचार परमेश्वराशी जुळत नाही. कारण परमेश्वर हा सर्व शक्तिवान आहे. कोणताही विचार आपण बघितलेला की तो संकल्प दृढ संकल्प केव्हा होतो? जेव्हा तो परमात्म्याशी जोडलेला असतो. तर जेव्हा आपले संकल्प परमात्म्याशी जुळतात तेव्हा त्याच्यामध्ये एक चुंबकीय आकर्षण येतं. ह्याला आम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. आणि जे तुमचं लक्ष असेल ते प्राप्त होते. आणि भारतामध्ये ही संस्कार आहेत, ही प्रथा आहे. फार सुंदर सुंदर प्रार्थना भारतामध्ये करतात. महाराष्ट्रामध्ये पण भरपूर सुंदर प्रार्थना आहेत जे लोक रोज करतात. जसं गायत्री मंत्र आहे किंवा आणखीन काही मंत्र आहेत. हे नुसतं मंत्र म्हणण्यापेक्षा मंत्राचा पण इफेक्ट येतो, पण अर्थासकट त्याचं चित्र निर्माण करून त्याच्यामध्ये पूर्ण निश्चयतेने भावनेने आपण उतरलं तर आपल्याला जास्त अनुभव करायचा आहे. मागच्या सत्रामध्ये जसं आपण म्हणलं त्या अवस्थेमध्ये स्थित राहून तुम्ही जर ते केलं तर तुम्हाला जो अनुभव होतो त्याला आम्ही अतिंद्रिय सुखाचा अनुभव म्हणतो. महाराष्ट्रातले एक संत आहेत, त्यांची प्रार्थना तुम्ही ऐकली असेल की तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. ही अवस्था आपल्याला प्राप्त करायची म्हणजे कर्मयोग, काम धंदा करताना त्या अवस्थेत आपण जाऊ शकतो. तर अशा या प्रार्थना आहेत. तर आपण एक प्रार्थनेचा आता अनुभव करणार आहोत. आहे सिंपल विचार, पण पुन्हा निश्चय भावना आणि चित्रीकरणाने आपण याचा अभ्यास केला तर तुम्ही पण अनुभव करू शकता. तर आपण करूया ती प्रार्थना. तर पुन्हा मी सांगेन, सर्वांनी शिथिल बसायचं आहे, रिलॅक्स होऊन बसायचं आहे. आणि पुन्हा जर तुम्ही काही महत्वाचं काम करत असाल, गॅस स्टोव किंवा गाडी चालवत असाल, रस्ता क्रॉस करत असाल, त्यावेळेला ही प्रार्थना न ऐकता हे विचार आपण शांतपणे ज्या वेळेला आपण रिलेटिव्हली रिलॅक्स असो एका ठिकाणी शांतपणे बसून ह्याचा आपण अनुभव करायचा आहे. तर सर्वांनी स्वतःला एकदम हलकं सोडायचं आहे. जी तुमची कम्फर्टेबल पोझिशन आहे त्या पोझिशन मध्ये तुम्हाला राहायचं आहे. खुर्चीवर किंवा खाली बसून तुम्ही याचा अनुभव करू शकता. आपण याचा सुरुवात करूया. स्वतःला एकदम हलकं सोडा. ओम शांती. डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत शरीर एकदम हलका होत चाललेला आहे. अनुभव करा, शरीर शिथिल होत चाललेलं आहे, मन शांत होत चाललेलं आहे. चारही बाजूनी ध्यान हटवून आपल्या समोर कोणत्याही एका स्थानवर आपलं मन आणि बुद्धी एकाग्र करा. आपली दृष्टी स्थिर ठेवा. शांत होत चाललेला तुम्ही. प्रत्येक दिवस माझा श्रेष्ठ ते श्रेष्ठ अनुभव मी करत चाललेला आहे. माझं जीवन श्रेष्ठ बनत चाललेलं आहे. जीवनातील प्रत्येक पथवर परमपिता परमात्मा माझं मार्गदर्शन करत आहे आणि माझी रक्षा करत आहे असा मला अनुभव होत आहे. परमात्मा माझ्या बरोबर आहे. या विश्वातील अनंत शक्ती सर्व एकसाथ होऊन माझ्या सर्व श्रेष्ठ इच्छा पूर्ण करत आहे. प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या शरीर आणि मनामध्ये शक्ती भरत चाललेली आहे. सफलता माझा ईश्वरीय जन्मसिद्ध अधिकार आहे आणि प्रत्येक कर्मामध्ये मला सहज सफलता प्राप्त होत आहे. जीवनामध्ये ज्या काही गोष्टी मला प्राप्त आहेत त्याच्याबद्दल मी संपूर्ण कृतज्ञ आहे. भविष्यामध्ये देखील माझ्याकडे ज्या काही वस्तू आणि व्यक्ती येणार आहेत त्या सर्वांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करत आहे. मी निरंतर श्रेष्ठ विचारांना जन्म देत आहे आणि त्यांना नियंत्रित करीत आहे. म्हणूनच माझी सत्यता मी स्वतः निर्माण करत आहे. मी संपूर्ण सफल आहे, संपन्न आहे, स्वस्थ आहे. आनंदित आहे. माझ्या मनावर जे काही दडपण आहे, जे काही वजन आहे ते मी परमात्म्याला समर्पित करत आहे आणि सहज पद्धतीने मी हे परमात्म्याला समर्पित करत आहे. मी बिलकुल हलका झालेलो आहे आणि वर्तमान क्षणामध्ये मी संपूर्ण एकाग्र होत चाललेलो आहे. प्रत्येकाला खुश करण्याची आवश्यकता मी सोडत चाललेलो आहे आणि माझ्या सर्व निर्णयांशी मी संपूर्ण संतुष्ट आणि समाधानी आहे. संपूर्ण संतुष्ट आणि समाधानी आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये मी सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत आहे म्हणून मी नेहमी सफल होत चाललेलो आहे. शरीर, मन आणि आत्मा या सर्वांमध्ये मी संपूर्ण तरह स्वस्थ आहे. माझ्या आयुष्यात येणाऱ्या सर्व परिस्थितींमध्ये मी संपूर्ण जिम्मेवारी उचलत आहे. परमात्मा माझ्या बरोबर आहे म्हणून मी माझ्या जीवनाला यथार्थ दिशेमध्ये घेऊन जात आहे. माझं जीवन आनंदाने आणि प्रेमाने भरपूर होत चाललेलं आहे आणि याच आनंद आणि प्रेमाला मी चारही दिशांनी पसरवत आहे. परमात्मा, सृष्टी आणि मी आम्ही सर्व एकत्र जोडलेले आहोत असा मला अनुभव होत आहे. या सृष्टीमधील जे काही चांगलं आहे ते प्राप्त करण्यासाठी मी संपूर्ण लायक आहे आणि या सृष्टीला पण मी श्रेष्ठ ते श्रेष्ठ देत आहे. जेवढा या सृष्टीला मी देत आहे त्याच्या कितीतरी पटीने मला पुन्हा ते सर्व गोष्टी प्राप्त होत आहे. या बेहद सृष्टीमध्ये अनंत श्रेष्ठ संभावना आहेत आणि मी खुल्या दिलाने विशाल हृदयाने त्यांना स्वीकार करण्यासाठी संपूर्ण तयार आहे. मी अतिशय स्नेही आणि दुसऱ्यांचं ध्यान ठेवणारा व्यक्ती आहे आणि दुसऱ्यांकडून पण मला असाच अनुभव आणि असेच लोक माझ्या चारी बसत आहेत. मी स्वतःला स्वीकार करतो, स्वतःचा सन्मान करतो. माझं स्वतःवर फार प्रेम आहे आणि दुसरे देखील माझ्या या विचारांना सन्मान देत आहेत. या सृष्टीमध्ये अनंत शक्ती आहेत, अनंत गोष्टी आहेत आणि ज्या मला पाहिजे त्या सहज मला प्राप्त होत आहे. मी बिलकुल शांत आहे, संतुष्ट आहे, प्रसन्न आहे. मला खूप बरं वाटतंय. माझा प्रत्येक दिवस श्रेष्ठ ते श्रेष्ठ होत आहे. प्रत्येक क्षण परमात्मा माझ्या बरोबर आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. परमात्म्यावर माझा निश्चय आहे. सर्व लोकांवर माझा निश्चय आहे. या बेहद सृष्टी चक्रावर माझा निश्चय आहे. त्यामुळे मी अगदी निश्चिंत आहे, निश्चित विजयी आहे. मला खूप बरं वाटतं. खूप बरं वाटतं. मी एकदम शांत झालेला, प्रसन्न आहे. ओम शांति शांति शांति.
ह्या गोष्टी ज्या तुम्ही आता ह्या अभिकथनामध्ये ज्या रोजच्या दैनंदिन जीवनमध्ये जसं प्रार्थना म्हणतो तसं ह्या हे अभिकथन जे तुम्ही मांडलं त्याच्यात अगदी प्रत्येक व्यक्तीला ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, वेगवेगळ्या विविध गोष्टी रोज घडत असतात पण तू त्या क्षणिक सुद्धा असतात कित्येकदा तरी, तर खास त्याच्यासाठीच असं केलं पाहिजे अशी काही म्हणजे स्पेसिफिकली त्या गोष्टीसाठीच आपण अभिकथन करावं असं नसून दिवसभरामध्ये जे काही घडू शकतं त्या सर्व गोष्टी तुम्ही ह्याच्यामध्ये मुद्दे मांडले. दशो लक्षात घ्या की जे अभिकथन आपल्याला प्रत्येक वेळेस डॉक्टर सचिन देतात त्या प्रत्येक अभिकथनामध्ये वेगवेगळा एक नाविन्य असतं आणि विषयाला धरून असतं. हे जरी जनरलाइज असतं, सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्य परिस्थितीमध्ये संबंधित असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लक्षात घेण्यासारख्या आहेत. तर अगदी त्यांना व्यवस्थित ऐकून तुम्हाला पुन्हा पुन्हा त्या गोष्टी रिपीट करायच्या. तर डॉक्टर सचिन, मला अजून एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा होता की अभिकथनासाठी अभिकथन करतीये आणि त्याचबरोबर मी रोजचंही अभिकथन करते. तर ह्या दोन गोष्टी एकाच वेळेला करत असताना काही त्याचे दुष्परिणाम किंवा काही इफेक्ट चांगले वाईट असं होऊ शकतात का? एक सहज असा प्रश्न उत्पन्न झाला म्हणून मी तुम्हाला विचारते.
स्वाभाविक आहे. आता आपण हे दुसरं अभिकथन केलेलं आहे. अभिकथनासाठी अभिकथन आपण ह्याच्यासाठी केलं की चालता चालता काही लोक जे खास करून बुद्धिजीवी असतात त्यांच्या मनामध्ये डाऊट येतो की असा संशय येतो काय वेड्यासारखं चाललंय, असं केल्याने काय होतं काय, है ना. हा जो विचार आहे ना हे पण एक अभिकथनच आहे. आणि ह्या अभिकथनाला शांत करण्यासाठी आपण हे अभिकथनासाठी अभिकथन दिलेलं आहे, ठीक आहे ना. रोजची प्रार्थना तर आपल्याला करायचीच आहे. हळूहळू काय होणार की हे आम्ही फक्त एक गायडन्स म्हणून तुम्हाला एक दिशा दिलेली आहे की अशा प्रकारे विचार करायचे असतात. मला आवडेल की जर तुम्ही स्वतःचे श्रेष्ठ संकल्प तयार केले, कारण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या परिस्थिती येतात, कारण प्रत्येक व्यक्ती ही युनिक आहे, तिच्यासारखी दुसरा कोणी नाही आहे. त्यामुळे त्याच्या घरातली परिस्थिती, त्याची शारीरिक मानसिक, त्याची ज्या प्रकारे वाढ झाली, त्याच्या आजूबाजूला जे वातावरण आहे त्यानुसार त्याला ते संकल्प निर्माण केले पाहिजे. आयडियली आम्ही काय करतो, जेव्हा आमच्याकडे अशी व्यक्ती येते त्याची आम्ही हिस्ट्री घेतो, फार डिटेलमध्ये हिस्ट्री घेतो, एक तास भर, दोन तास, आणि मग बघतो की ह्याला कशाची आवश्यकता आहे, ह्याचं सेल्फ एस्टीम किती आहे, समान किती आहे, त्याला इमेजमध्ये काय प्रॉब्लेम आहे का सेल्फ इमेजमध्ये, आणि त्यानुसार आम्ही त्याला विचार देतो. तर हे शेवटी तुम्हाला स्वतःला करायचं आहे, हे आम्ही फक्त मार्गदर्शन म्हणून देतोय. त्यानंतर हळूहळू तुमचा स्वभाव बनत जाईल की मला निरंतर या अवस्थेमध्ये राहायचं आहे. त्यामुळे दोन्ही फरक आहे, पण दोन्ही मिक्स झाले तर काही फरक पडत नाही आणि ह्याचा काही दुष्परिणाम नाहीये.
नक्कीच, खूप खूप धन्यवाद डॉक्टर सचिन, तुम्ही इतके सुंदररित्या ह्या गोष्टी आमच्या समोर मांडल्या. तर दर्शक हो, ह्या गोष्टींचा तुम्ही नक्कीच अभ्यास कराल असा मला विश्वास आहे, कारण जर आता एक प्रात्यक्षिक दाखवत असताना जर इतकी अनुभूती होते, इतकी सुंदर ऊर्जेची जर अनुभूती होते, तर रोज जर आपण हे करू तर आपल्याला खूप छान अनुभव होतील असं मला वाटतंय. ह्या गोष्टी कोणत्या पद्धतीने केल्या जातात हे त्या डॉक्टरांनी सांगितलंय, परंतु अधिक तुम्हाला जर काही माहिती हवी असल्यास तुम्ही नजीकच्या कोणत्याही ब्रह्मकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com लाही भेट देऊ शकता. तर भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत नमस्कार.